यहेस्केल अध्याय 23। परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला दोन स्त्रिया एकाच आईच्या मुली होत्या। त्यांनी आपल्या तारुण्याच्या दिवसात मिस्रात वेश्याक्रम केले। त्यांची स्तने सुरली व कुमारी असताना त्यांच्या छातीला गोजरण्यात आले। त्यांची नावे अहला, थोरली व अहिलीबा धाकटीचे नाव आहे। ते माझे झाले आहेत आणि त्यांनी पुत्राला व कन्येला जन्म दिला। त्यांच्या नावाचा अर्थ येणेप्रमाणे आहे, अहला म्हणजे शमरोन आणि ओहलीबा म्हणजे एरुश्लेम। परंतु अहला जेव्हा ती माझी होती तेव्हापासून तिने वेश्याकर्म केले। तिच्या प्रियकराशी ती वासनेने कामसक्त झाली होती। अशुरांच्या हाती ते सत्ता असलेले होते। राजधिकाराने जांभळी वस्त्रे परिधान केली होती। जे सर्व पुरुषास बलवान व देखणे होते त्यातील सगळे घोड्यावर स्वार होऊन आले आहेत। तिने स्वतःला वेशकामासाठी त्यांना सर्वात उत्तम अश्रू देऊन टाकले। तिने स्वतःला काम संतप्तेने प्रत्येकासोबत स्वतःला अशुद्ध केले। तिने मूर्तीसोबत तिने काम संतप्तपणा केला। तिने मिस्रात कुठलाही वेशकर्म मागे ठेवला नाही। जेव्हा ती कुमारी होती तेव्हा ते तिच्यासोबत झोपले। तेव्हा त्यांनी पहिल्यांदा तिच्या कुमारीपणात स्तनांना दाबले। त्यांनी पहिल्यांदा तिच्यासोबत संभोग केला। यास्तो मी तिला तिच्या प्रियकराच्या हाती दिले। अशुर ज्यांनी तिच्याशी व्याभिचार केला त्यांनी तिला नग्न केले। त्यांनी तिच्या मुलामुलींना नेऊन तलवारीने मारून टाकले। ती स्त्रियामध्ये निंदेचा विषय झाली, यामुळे तिचा न्याय निवाडा करण्यात आला। तिची बहीण अहलीबा हिने हे पाहिले, पण तिने आपल्या बहिणीहून अधिक व्याभिचार केला आणि वेशक्रम केले। अशुरांशी तिने व्याभिचार केला। अधिपती, नायब अधिपती, भरदार पोशाख घातलेले घोडेस्वार, बसणारे सरदार व सर्व देखण्या तरुणांशी तिने व्याभिचार केला। मी पाहिले तिने स्वतःला अपवित्र केले। त्या दोघी बहिणींनी एकसमान कार्य केले। मग तिने आपल्या व्याभिचाराच्या कारवाया अजून वाढवल्या। तिने भिंतीवर रेखाटलेले चित्र काढले। तिने खासद्यांची लाल रंगाने आकृती रेखाटली। आपल्या कमरेस बंद घालून रंगबेरंगी फेटे घालून ते सर्व रथात खासदी देशातील बाबेलच्या अधिकाऱ्यांसारखी दिसत असून आपल्या जन्मभूमीत होती। जशी तिची नजर ज्याच्यावर गेली त्याच्याशी तिने व्याभिचार केला, म्हणून तिने खासद्यांच्या देशात निरोपा पाठवला। मग बाबेल तिच्या पलंगावर जाऊन तिच्याशी व्याभिचार केला आणि त्याने तिच्याशी वेशकर्म केले व स्वतःला अशुद्ध केले। तिने आपले मन त्याजवरून दूर केले। तिने आपल्या व्याभिचाराचा खेळ मांडला व आपली लाज उघडी केली। जसे माझे मन तिच्या बहिणीहून मन दूर झाले तसे तिच्यावरून मन दूर झाले। मग तिने आपल्या व्याभिचाराच्या कारवाया अधिक वाढवल्या आहेत। तिला तिचे स्मरण होऊन तिने व्याभिचार अधिक वाढवला। जेव्हा तिने मिस्रात आपला व्याभिचाराचा स्वभाव ठेवला तेव्हा तिने आपल्या प्रियकरांशी व्याभिचार केला। ज्याचे अवयव गाढवाच्या अवयवासारखे होते व माज घोड्यासारखे होते, पुन्हा त्यांनी लज्जास्पद आपल्या तारुण्यात गैरवर्तन केले। जेव्हा मिस्र्यांनी तिचे स्तन गोजारले यास्तो अहिलीबे परमेश्वर देव म्हणतो, पहा मी तुझ्या प्रियकरांना तुझ्याविरुद्ध करीन। ज्यांच्याहून तुझे मन दूर झाले आहे त्या सर्वांना तुझ्याविरुद्ध सभोवतलाच्या लोकांस करीन। बाबेलचे तरुण सर्व खासदी पकोड, शोआ व कोआ येथील लोक व अशुरी तरुण पुरुष जे देखणे तरुण अधिकारी, प्रमुख अधिकारी, पराक्रमी मंत्री व सरदार घोड्यावर बसणारे आहेत त्यांना तुझ्याविरुद्ध उभा करीन। ते तुझ्याविरुद्ध शस्त्रे रथ वाहने घेऊन येतील। ते मोठे कवच ढाली शिरस्त्राण स्वभावतली घेऊन येतील। तुला शासन करण्याची संधी त्यांना देईन आणि ते तुझ्या कृत्यासाठी तुला शिक्षा करतील। मी माझा राग त्यांच्यावर रोखेन। मी त्वेषेने त्यांचा समाचार घेईन। ते तुझे कान नाक कापून टाकतील, उरलेले तलवारीने पडतील। तुझा पुत्र कन्येला ते घेऊन जातील व तुझ्या संतानाला अग्नी खाऊन टाकील। ते तुझे कपडे काढून टाकतील व दागिने घेऊन जातील। मग मी तुझा सर्व लज्जास्पद स्वभाव व मिस्रातील वैश्यावर्तन तुझ्यापासून दूर करेन। तुझ्याकडे त्यांचे डोळे फार काळ लागून राहणार नाही। तू मिस्राबद्दल फार काळ विचार करणार नाही। यास्तो परमेश्वर देव असे म्हणतो, पहा ज्याचा तू द्वेष करतेस मी तुला त्याच्या हाती देईल, ज्याच्यावरून तुझे मन दूर झाले त्याच्या हाती मी तुला देईल। क्रोधाने ते तुझ्याशी सौदा करतील, ते तुझे पद हिरावून घेतील व उघडे नागडे करून काहीच परत करणार नाही। वेशाकर्माची लाज उघडी केली जाईल, लज्जास्पद स्वभाव रस मिसळ भाव जाहीर केला जाईल। या सर्व काही बाबी तुझ्या वेशकामासाठी केले जाईल। तू मूर्तीसोबत राष्ट्रांना अशुद्ध केलेस, तू तुझ्या बहिणीच्या मार्गाने चाललीस, म्हणून मी शिक्षेचा प्याला तिच्या हाती सोपून देईल। प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तू तुझ्या बहिणीचा प्याला पिणार आहेस जो खोल व मोठा आहे। तू मस्करीचा व उपहासाचा विषय बनशील, या प्याल्यात मोठा भरणा असेल। तू मद्यपानाने व दुःखाने भरली जाशील व भिंती धूळधान हा प्याला शमरून तुझ्या बहिणीचा आहे। तू पिणार व नाल्यात रिकामे सोडशील, तुझे अनेक तुकडे केले जातील आणि तुझ्या स्तनाचे अनेक तुकडे केले जातील, असे मी जाहीर करतो, मी परमेश्वर देव जाहीर करत आहे। यास्तो प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, कारण तू मला विसरलास व मला मागे फेकून दिलेस, तसेच स्वतःला उंच करून आपला लाजिरवाना जारकर्मी स्वभाव प्रगट केला। परमेश्वर देव मला म्हणाला, मानवाच्या मुला, तू अहला आणि अहलीबा यांचा न्याय करशील काय? म्हणून त्यांना त्यांचे किळसवाने मार्ग सादर कर। जेव्हापासून त्यांनी व्याभिचार मूर्तीसोबत केला व त्यांच्या संतानापुढे वारशाने दिला व पिऊन टाकणाऱ्या अग्नीसाठी भगदड पाडले आणि त्यांनी सतत माझ्याशी असेच वर्तन ठेवले, त्यांनी माझे स्थान अपवित्र केले आणि त्याच दिवशी त्यांनी माझा शबाथात भेसळ केली। जेव्हा मूर्तीसाठी त्यांनी आपल्या मुलाबाळाचे तुकडे केले, त्याच दिवशी ते माझ्या हस्तानी येऊन माझा शबात भेसळ केला। मग पहा, त्यांनी माझ्या घरात हेच केले। लांबून आलेल्या लोकांस तू बाहेर पाठवून दिले, तू निरोप्याला पाठवलेस, आता पहा ते खरोखर येतील। ज्यांची तू आंघोळ घालशील, डोळ्यात अंजन घालतेस व दागिन्यांनी आपणास नटविले, वेल बुट्टीदार पलंगावर आणि त्याचपुढे मेज मांडला व त्यावर सुगंधी द्रव्ये व तेल मांडले। मग लोकाच्या गर्दीच्या आवाजात काळजी करणारे होते आणि रानातून मद्यपी नालायक लोकास जंगलातून आणण्यात आले। त्यांनी आपल्या हातात कडे घातले होते व मस्तकावर मुकुट घातला होता। मग मी त्यांना एक झिंजून गेलेली व्याभिचाराच्या कृत्याबद्दल सांगितले। आता ते तिच्याशी व ती त्यांच्याशी जारकर्म करील। ते जसे वेशाकडे जातात तसे ते अहला व अहिलीबा या दोषी वेशाकडे गेले, पण धार्मिक लोक तिच्या व्याभिचारासाठी व रक्तपातासाठी तिच्या हातून घडलेल्या पातकांचा न्याय निवाडा करतील। प्रभू परमेश्वर म्हणतो, मी त्याजवर लोकसमुदाय आणून दहशत घालीन व ते आतंक लुटमार करतील। मग लोकसमुदाय त्यांना धोंडमार करतील व तलवारीने त्यांचे तुकडे करतील, त्यांच्या मुलाबाळांना मारून टाकतील व त्यांच्या घरांना जाळून टाकतील। मी भूमीतील लज्जास्पद स्वभाव काढून टाकीन व सर्व स्त्रियांना शिस्त लावीन, यापुढे ते वेशाकर्म करणार नाहीत। मग त्यांचे लज्जास्पद वर्तन तुझ्याविरुद्ध करीन, तू मूर्तीसोबत केलेल्या पापांचे फळ भोगशील। मग या मार्गाने तुला कळेल मी परमेश्वर देव आहे।